आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानात 100 रुपयांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यंदाचं रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक क्वांटम डॉटच्या शोधाबद्दल 3 शास्त्रज्ञांना जाहीर। 2 शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्र शासनाला नोटीस। एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरू। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्णपदकांची कमाई। आणि नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास उद्यापासून सुरू होण्याची शक्यता। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानात 100 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही बातमी दिली। आजच्या बैठकीत आंतरराज्य नदी विवाद कायदा 1956 अंतर्गत तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यातल्या कृष्णा पाणी विवाद न्यायाधिकरण 2 मधल्या संदर्भ अटींना मान्यता देण्यात आली। त्याचबरोबर तेलंगणा इथं रमक्का सरक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 मध्ये बदल करायलाही मान्यता देण्यात आली। राष्ट्रीय हळद मंडळ स्थापना करायला मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली। या मंडळामुळे हळदीचं आहारातलं महत्व या संदर्भात जागरूकता निर्माण करायला तसंच हळदीची निर्यात करायलाही मदत मिळेल असंही ते म्हणाले। यंदाचं रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक क्वांटम डॉटच्या शोधाबद्दल 3 शास्त्रज्ञांना देण्यात आलं आहे। फ्रेंच अमेरिकन शास्त्रज्ञ मौंगी जी बावेंडी, अमेरिकन शास्त्रज्ञ लुईस ई ब्रूस आणि जन्मानं रशियन असलेले एलेक्सकई एकिमोव अशी त्यांची नावे असून त्यांच्या शोधाचा वापर एलईडी टीव्ही आणि एलईडी बल्ब यामध्ये होणार आहे। चित्ताकर्षक रंग निर्मितीसाठी या सूक्ष्मतम क्वांटम डॉटचा उपयोग होणार आहे। शल्यविशारदांना त्याचा फायदा होणार आहे। राज्यातल्या 2 शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला नोटीस बजावली आहे। सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा तपशील उद्या सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना दिले आहेत। या प्रकरणी न्यायालयानं आपणहून दखल घ्यावी अशी मागणी करणारा अर्ज मोहित खन्ना या वकिलानं आज दाखल केला होता। रुग्णालयातली पदांची स्थिती, औषधं आणि शासकीय खर्च याची तपशीलवार माहिती घेऊन नंतर रीतसर याचिका दाखल करावी असं न्यायालयानं खन्ना यांना सांगितलं। नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा काल व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला। या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आदींनी पाटील यांचा निषेध केला। याची दखल घेऊन नांदेड ग्रामीण पोलिसांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली। सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आहे। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तर सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवलं आहे। भंडारा विजयकुमार गावित तर बुलडाणा दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ कोल्हापूर, धर्मराव बाबा आत्राम गोंदिया, धनंजय मुंडे बीड, संजय बनसोडे परभणी, अनिल पाटील नंदुरबार तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी मध्य प्रदेशातल्या जबलपूरला भेट देणार आहेत। यावेळी ते सुमारे 12,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण करतील। मुंबई नागपूर झारसुगुडा या 317 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन प्रकल्पाच्या नागपूर जबलपूर विभागाची पायाभरणीही मोदी यावेळी करणार आहेत। या प्रकल्पावर सुमारे 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून भारतात सुरु होत आहे. पहिला सामना उद्या अहमदाबाद इथं इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. याआधी यजमानपदी असताना भारतानं 2011 विश्वचषक जिंकला होता. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाही भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वास क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. चीन इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 81 पदकं मिळाली आहेत. यात 17 सुवर्ण 31 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. या पदकांबरोबरच भारत चौथ्या स्थानावर आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतली भारताची उत्कृष्ट कामगिरी आहे. आज 11 दिवशी भारताची कामगिरी कौतुकास्पद होती. आज भारताला एकूण 12 पदकं मिळाली. तिरंदाजीत ज्योती सुरेखा वेण्णम आणि ओजस देवतळेनं कंपाऊंड मिक्स प्रकारात दक्षिण आफ्रिकेला 1:59 नमवत सुवर्णपदक जिंकलं. भालाफेकीत नीरज चोप्रानं 88.88 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावलं तर किशोर जेनाला रौप्यपदक मिळालं. मुष्टीयुद्धात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेनला रौप्य तर परवीन हुडाला 57 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळालं. स्क्वॉशमध्ये अभय सिंग आणि अनाहा सिंग या मिश्र जोडीनं उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या जोडीला नमवत कांस्यपदक जिंकलं. चालण्याच्या 35 किलोमीटर मिश्र शर्यतीत रामबाबू आणि मंजू राणीनं कांस्यपदक जिंकलं. महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमिलन बैसला रौप्य आणि पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत अविनाश साबळेला रौप्यपदक मिळालं. 4x400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला सुवर्ण तर महिला संघाला रौप्यपदक मिळालं. कुस्ती स्पर्धेत 87 किलो वजनी गटात सुनील कुमारनं किर्गिस्तानच्या अताबेक इजिस्पेकोवाला 2-1 नमवत कांस्यपदक पटकावलं. नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून माघार घेण्याचा प्रवास उद्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातून उद्या मान्सून माघार घेईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्यातून मान्सून बाहेर पडेल असा अंदाज आहे. जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेशचा काही भाग मध्य प्रदेशचा उत्तर भाग यातून आतापर्यंत मान्सून माघारी फिरला आहे. रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरु झाली. या वर्षीचा द्वैवार्षिक वित्त आणि पतधोरण आढावा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता जाहीर करतील आणि नंतर पत्रकार परिषद घेतील. गेल्या आढाव्यात व्याजदरांमध्ये कोणताही बदल रिझर्व्ह बँकेनं केला नव्हता. सध्या रेपो दर 6.5% तर रिव्हर्स रेपो दर 3.35% आहे. संरक्षणाच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्याचा भारत हर प्रकारे प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. भारतीय नौदलाच्या एनआयआयओ स्वावलंबन परिषदेत ते आज बोलत होते. देशाच्या नेतृत्वाची धुरा नरेंद्र मोदी यांनी सांभाळल्यापासून केंद्र सरकार स्वयंसिद्ध होण्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आखलेल्या योजनांमुळे संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास याबाबतीत देश प्रगतीपथावर गेल्याचं ते म्हणाले. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानात 100 रुपयांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यंदाचं रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक क्वांटम डॉटच्या शोधाबद्दल 3 शास्त्रज्ञांना जाहीर. 2 शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्र शासनाला नोटीस. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरु. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्णपदकांची कमाई. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास उद्यापासून सुरु होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.